मत अध्याय ते बुद्ध मत असं म्हणतं की क्षणिक विज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप, क्षणिक विज्ञान हेच आत्म्याचं, जैन मत असं म्हणतं की शून्य हेच आत्म्याचं. या दोन गोष्टींचा सामान्य विचार केला की पुढे जायला आपल्याला सामान्य विचार करण्याचं कारण आहे की याचं पुढं खंडन केलेलं आहे बुद्ध मताचं आणि जैन मताचं अतिशय विस्तृत खंडन पुढे आपल्याला केलेलं दिसेल. मग आत्ताच त्याचा पूर्ण विचार करण्याची आवश्यकता नाही, कारण मग पुढे विषय तरी थोडा पुढे सरकणार पाहिजे, त्या त्यावेळेला तो विषय आपल्यासमोर येणारच आहे. क्षणिक विज्ञान शब्दाचा अर्थ असा आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की एक क्षण हा जो आहे ते एका क्षणाचाच उत्पत्ती आहे, एका क्षणात स्थिती आहे, एक क्षणाबद्दल आहे. तीन क्षणामध्ये आणि अशा पद्धतीने सगळं जे जे काही आहे ते क्षणभंगूर आहे. आज डोळ्याची पाहुणी लावते न लावते तेवढ्यातच जे आपल्याला ज्ञान होतं ते ज्ञान हेच आत्म्याचं स्वरूप आहे, किंवा अंतिम साध्य तत्व म्हणतात त्या अंतिम तत्वाचं स्वरूप आहे. आता याचा असा आहे की अंतिम तत्व असं कालानं बंदिस्त असतं का असा दुसरा प्रश्न आहे, त्याला उत्पत्ती स्थिती लय आहे का दुसरा प्रश्न आहे. आणि शंकराचार्यांचं एक किंवा व्यासूत्रकार म्हणून व्यासांचं पुढे एक मोठा सिद्धांत आहे की जे श्रुती विरोधी आहे त्यातली कुठलीही गोष्ट स्वीकारायची नाही. तर्कप्रमाण जे आहे त्या तर्कप्रमाणापेक्षा शब्दप्रमाण अत्यंत बलवान आहे, आणि त्या श्रुतीप्रमाणामध्ये सुद्धा काही श्रुती बलवान असतात काही श्रुती कमी बलवान असतात असाही तरतम भाव उपनिषद वाक्यांमध्ये सुद्धा पुढे पुढे केलेला आपल्याला समजेल. म्हणून तर्काला प्रामाण्य आहे खरं, पण तर्कापेक्षा श्रुती फार बलवान आहे. आणि जे जे श्रुती प्रामाण्याच्या विरोधी आहे त्यातलं एकही गोष्ट स्वीकारायची नाही असा कायमचा निर्णय आहे. आणि हा निर्णय शिरोधार्य मानूनच सगळा जो पुढचा विचार आहे हा निर्णय शिरोधार्य मानून केलेला आहे. म्हणून त्याला उत्पत्ती आहे स्थिती आहे लय आहे, एक क्षण उत्पत्ती एक क्षण स्थिती एक क्षण लय असं जे कोणतं तत्व असेल ते तत्व ब्रह्म असण्याची शक्यता नाही आहे. आणि ते ब्रह्म असण्याची शक्यता नसल्यामुळे अशा तऱ्हेचं एखादं तत्व त्याला ब्रह्म म्हणून मान्यता द्यावी आणि सबंध जगातलं जगाच्या पाठीमागे असलेलं मूलतत्व ते असावं अशी कल्पना स्वीकारता येण्यासारखी नाही. का स्वीकारता येण्यासारखी त्याला उत्तर सुरू झालेलं एक प्रत्यभिज्ञा ज्ञान नावाचं एक ज्ञान आहे. त्या प्रत्यभिज्ञा ज्ञानामध्ये ज्या अर्थी त्या ज्ञानाचा संस्कार एखाद्या उमटल्यानंतर त्याची स्मृती शिल्लक राहते, तर ज्या अर्थी स्मृती शिल्लक राहते त्या अर्थी होणारं जे ज्ञान आहे ते होणारं ज्ञान क्षणिक विज्ञान नसलं पाहिजे. आता प्रत्यभिज्ञा शब्दाचा अर्थ असा आहे, एक व्यवहारातलं उदाहरण दिलं म्हणजे प्रत्यभिज्ञा ज्ञान म्हणजे काय ते कळतं. शब्द फार मोठा झाला प्रत्यभिज्ञा ज्ञान. प्रत्यभिज्ञा शब्दाचा अर्थ असा आहे, एक डॉक्टर आहे समजा ऑपरेशन थिएटरमध्ये काम करतायत, त्यांचा पोशाख त्यावेळेला पूर्ण वेगळा असतो, संपूर्ण वेगळ्या पोशाखातले डॉक्टर बाहेर येऊन जेव्हा कन्सल्टिंग रूममध्ये बसतात तर त्यांचा पोशाख संपूर्ण वेगळा असतो. पण ज्यांनी त्यांना दोन्ही ठिकाणी पाहिलंय ऑपरेशन थिएटरमध्ये ज्यांनी पाहिलं आणि कन्सल्टिंग रूममध्ये ज्यांनी पाहिलंय तो असं म्हणतो तेच हे डॉक्टर. याला म्हणतात प्रत्यभिज्ञा ज्ञान. तेच हे आता तेच म्हणजे ऑपरेशन थिएटरमधले, हे म्हणजे कन्सल्टिंग रूममधले, तेच हे डॉक्टर. हे जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाला प्रत्यभिज्ञा ज्ञान असं म्हणतात. आता ज्या अर्थी तेच म्हणजे ऑपरेशन थिएटरमधले आणि पुन्हा नंतर कन्सल्टिंग रूममध्ये बघितलेले यामध्ये जर एक तासाचे अंतर असेल, पूर्वी पाहिलेलं आणि नंतर पाहिलेलं यात एक तासाचं अंतर असेल आणि प्रत्यभिज्ञा ज्ञानाच्या ह्या व्याख्येप्रमाणे एक क्षण उत्पन्न ज्ञान झालं एक क्षण टिकलं आणि एक क्षणात नष्ट झालं असं जर असेल तर तेच हे डॉक्टर अशा पद्धतीची प्रत्यभिज्ञा होणार नाही. म्हणून क्षणिक विज्ञानवाद टिकत नाही. समजून घ्यायचं एक आपल्याला कोणाशीही भांडण करायचं नाही. आत्मा काय आहे ते समजून घ्यायचं आहे, ब्रह्म काय आहे ते समजून घ्यायचं आहे, ते ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यायचा आहे. या पलीकडे कोणतीही उठाठेव आम्हाला करायची नाही, कारण त्या संदर्भात एक निश्चित गोष्ट मांडण्यासारखी आहे. एक काळ असा होता की ज्या वेळेला बाराव्या वर्षी अभ्यासाला सुरुवात करत असत आणि चोवीसाव्या वर्षी अभ्यास संपत असे गुरुगृही राहून. बाराव्या वर्षी सुरू केलेला अभ्यास चोवीसाव्या वर्षी संपल्यानंतर बारा वर्षाच्या मुदतीमध्ये न्याय व्याकरण संस्कृत यांचा अत्यंत शास्त्रशुद्ध अभ्यास, सहा दर्शनं आस्तिक सहा नास्तिक दर्शन अशी बारा दर्शनांचा अभ्यास, त्या दर्शनांवरची सर्वत्र ज्या ज्या टीका ह्या सगळ्यांचा अभ्यास करणं अगदी शक्य होतं 12 वर्षाच्या मुदतीमध्ये, कारण त्यावेळेला इतिहास, भूगोल, गणित यातले एकही इंग्रजी वगैरे यातलं काहीही शिकायची गरज नसे, हाच विषय शिकला जात असे. आणि हाच विषय शिकवला जात असताना केलेला अभ्यास, आणि आता आम्ही 50व्या वर्षी अभ्यासाला लागल्यानंतर करायचा अभ्यास, घरात अनेक जबाबदाऱ्या, अनेक ज्याला आपण कटकटी म्हणतो त्या कटकटी, एवढं सगळं असताना तसाच अभ्यास आज आम्हाला करणं शक्य नाही हे वास्तव आम्ही स्वीकारण्याची आवश्यकता आहे. आणि हे वास्तव जर आम्ही स्वीकारलं नाही तर या अशाच अभ्यासामध्ये, कुटुरुटू अभ्यासामध्ये तो सुद्धा दडवत नाही, कारण आम्हाला सांगणारा उपलब्ध नाही किंवा जिथे तो असतो तिथे आम्ही उपलब्ध होत नाही. दोन्हीपैकी काही म्हणा, एकदम पॅटर्न बदलून गेला आमच्या आयुष्याचं, एकदम पद्धत बदलून गेले. आणि आयुष्याची पद्धत बदलून गेल्यानंतर, जीवन पद्धती बदलल्यानंतर, त्या जीवन पद्धतीशी सुसंगत पद्धतीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. आणि हे जर मला जमलं नाही तर काहीही जमण्याची शक्यता नाही. म्हणून फार विचार, रॅशनलिस्टिक वास्तव, हे वास्तव आहे आणि हे वास्तव स्वीकारून त्या वास्तवाशी सुसंगत अशा पद्धतीची अभ्यास पद्धती आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि तशी स्वीकारली तरच मुक्त होण्याची शक्यता आहे, जर मुक्त होण्याचा आग्रह असेल तर. आता हे जर तर पुन्हा आहेच, जर मुक्त होण्याचा आग्रह असेल तर अशाच पद्धतीची अभ्यास पद्धती आम्ही स्वीकारली पाहिजे. आणि एकदा असं ठरलं की क्षणिक विज्ञान हे आत्म्याचं स्वरूप असू शकत नाही, की आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे. आमच्या दृष्टीने, सामान्य साधकाच्या दृष्टीने, म्हणजे माझ्या सगळ सर्वांच्या दृष्टीने, 7 दिवस हे सांगणार आहे. मी इथे बसून सांगायला बसलो म्हणजे काय खास काहीतरी आहे असं मुळीच नाही, सर्वांच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे. म्हणून क्षणिक विज्ञान, तसं शून्य, शून्य हे अंतिम सत्य असू शकत नाही. याचं कारण आहे, शून्य शब्दाचा अर्थ काही नाही असा होतो. शून्य शब्दाचा, कारण प्रत्येक शब्दाच्या मागे काही निश्चित अर्थ असतात, आणि ते जर अर्थ आपण स्वीकारले की शून्य शब्दाचा अर्थ काही नाही असा होतो. काही वेळेला संतांच्या रचनेमध्ये महाशून्य असा शब्दप्रयोग येतो, आणि तो महाशून्य असा शब्दप्रयोग ब्रह्मासाठी वापरलेला दिसतो. ज्ञानदेवांच्या अभंगामध्ये महाशून्य असा शब्दप्रयोग आहे, आणि महाशून्य शब्दाचा अर्थ ब्रह्म असा तिथल्या संदर्भानुसार होतो. आता महाशून्य शब्दाचा अर्थ असा आहे की शून्याचं शून्यत्व ज्याच्यामुळे असतं, शून्यातला ज्यामुळे शून्यत्व येतं ते महाशून्य आहे, शून्याला ज्यामुळे शून्यत्व येतं ते महाशून्य आहे, असा शून्य महाशून्याचा अर्थ आहे. पण तो महाशून्य शब्द जाणीवपूर्वक तिथे वापरला गेलाय, आणि तो शब्द तसा वापरण्याच्या मागे उद्दिष्ट असा आहे, शून्याचा प्रकाशक कोण. नेहमीच फार सोपा आहे, आपण एकदा त्यातून पलीकडे जायचं ठरवलं तर फार सोपं आहे, आणि त्यातच घुटमळून राहायचं ठरवलं तर महाकठीण आहे. सतत तोच विचार करायचा तर महाकठीण आहे. शून्याचा प्रकाशक कोण. समर्थांची ओवी प्रसिद्ध आहे, इकडे दृश्य तिकडे देव, मध्ये शून्यत्वाचा ठाव, तया देशमुख मंद बुद्धिस्त व ब्रह्म म्हणे. प्राणी नव्हे, आपल्यापासूनच सुरुवात करेल, त्याला मी मंद बुद्धिस्त व ब्रह्म म्हणे असे ते प्रथम पुरुषी अभ्यास ह्या पद्धतीने करावा लागतो. तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे असा हात पुढे फिरवला की आपण त्यातून अगदी साक्षुरत वेगळे असल्यासारखं जे होतं हे असा प्रकार चालत नाही. तया प्राणी मंद बुद्धिस्तव ब्रह्म म्हणे. आकडे इकडे दृश्य शब्दाचा अर्थ आहे जाणीवेचा प्रांत, दृश्य तिकडे देव, जाणीव नेणीव विरहित जो प्रांत आहे त्याला देव म्हणतात. जाणीव नेणीव भगवंती नाही, आमच्या समोर सगळं उपलब्ध आहे, फक्त ती दृष्टी विकसित करायची असेल, ती दृष्टी विकसित केल्यानंतर जो प्रश्न समोर येईल त्याचं उत्तर अभंगामध्ये, ज्ञान ओव्यांमध्ये, उपनिषदांमध्ये, मंत्रामध्ये आपल्यासमोर उपलब्ध असतं. आता जाणीव नेणीव भगवंती नाही, याचा अर्थ असा आहे की ज्याला ब्रह्म म्हणतात त्या ब्रह्माच्या ठिकाणी सविशेष जाणीव नाही, आणि ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञानरूप नेणीव सुद्धा नाही. आता दोन्हीतला फरक लक्षात घ्यायचा, ब्रह्माच्या ठिकाणी सविशेष जाणीव नाही आणि ब्रह्माच्या ठिकाणी अज्ञानरूप नेणीव नाही, असं जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व त्याला काय म्हणावं. इथे इकडे दृश्य तिकडे देव, ह्याला देव असं म्हणतात की जिथे जाणीव नाही जिथे नेणीवही नाही अशा तऱ्हेचे एक तत्व ते देव आहे. आणि इकडे जो प्रांत आहे तो सगळा जाणीवेचा प्रांत आहे. इकडे दृश्य, दृश्य शब्द असा जाणीवेचा प्रांत, जे पाच ज्ञानेंद्रियाने कळेल, तर्काने कळेल किंवा मनाने तरी निदान कळेल, त्याला जाणीवेचा प्रांत म्हणतात. आणि मध्ये अशी एक वेळ येते ध्यानाला बसल्यानंतर, जर ध्यान जमलं असेल तर, जर ध्यान जमलं असेल तर एक वेळ अशी येते की दृश्य ज्याला म्हणतात ते दृश्य पुसून गेलेलं आहे, दृश्याचा भान नाही, पण जाणीव नेणीव विरहित असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाचा अनुभव आलेला नाही. अशी एक मध्ये काठावरची अवस्था आहे, त्या काठावरच्या अवस्थेला म्हणतात शून्य. पण जो साधक असतो, ध्यानाला बसलेला जो असतो, त्याची अंतःकरण वृत्ती बरोबर जर काम करत असेल तर त्या अंतःकरण वृत्तीला असं कळतं की आता हे शून्य आहे, मला आत्ता शून्याचा अनुभव आलेला आहे, हे अभ्यास करणाऱ्या सूक्ष्म अंतःकरण वृत्तीला किंवा बुद्धिवृत्तीला कळतं. आणि तिथेच त्या बुद्धिवृत्तीने असा विचार करायचा असेल पूर्वीचं ट्रेनिंग बरोबर असेल तर, पूर्वीचं ट्रेनिंग बरोबर झालं असेल तर हे शून्य आहे, हा अनुभव कोणाच्या प्रकाशात आला, हे शून्य कुणी प्रकाशित केलं, तर स्वयंप्रकाश जो आत्मा आहे त्या स्वयंप्रकाश आत्म्याने ह्या शून्याचा मला अनुभव आणून दिलेला आहे. आणि ताबडतोब मग शून्य ओलांडणं असं त्याला म्हणतात. शून्य ओलांडलं की शून्याचा अनुभव आणून देणारं जे तत्व, शून्याचं प्रकाशक जे तत्व आत्मा, जो ना जाणीव आणि नेणीव विरहित आहे, तो मी आहे, झाला सोहमवरती, सोहमवरती आरूढ झाले. ही जी पद्धत आहे ती पद्धत बरोबर लक्षात घेतली तर इकडे दृश्य तिकडे देव म्हणजे काय ते आपल्याला कळतं. आणि अशा पद्धतीने शून्य जे आहे ते शून्य हे या जगाच्या पाठीमागचं अंतिम सत्य असू शकत नाही. आणि असं जर ठरलं की शून्य मी नाही, क्षणिक विज्ञान मी नाही, देह मी नाही, इंद्रिय मी नाही, मन मी नाही, प्राणसुद्धा मी नाही, आणि असं एकदम मी नाही मी नाही अशी चालणी एकदा लागली की मग शेवटी काय होतं, चिदानंद रूप शिवअहम शिवअहम हे शिल्लक राहतं. आणि असं शिल्लक राहिलं की त्याच्या अनुसंधानात राहण्यासाठी जी साधना करायची असती ती साधना नक्की ठरून झाली. नेहमी नियम असा आहे की तत्वज्ञानाशी सुसंगत साधना पद्धती असली पाहिजे. आपली जी साधना पद्धती आहे ती तत्वज्ञानाशी सुसंगत असलीच पाहिजे. आज हल्ली काय झालंय, अद्वैत वेदांताचा अभ्यास करतात आणि विपश्चनाला जातात. हे तर फॅशनच झालेली आहे की विपश्चनाला गेला नसेल तर काहीतरी उणीव आहे नक्की. तुम्ही विपश्चनाला गेलात का? नाही. तुम्ही फॉरेनहून आलात का? नाही. आता हे जितकं फॉरेनहून येणं जितकं महत्वाचं तितकंच आता विपश्चनाच्या बाबतीत झालेलं आहे. आता विपश्चनेची साधना क्षणिक विज्ञानाची जर साधना असेल, कारण ते बुद्धमताची साधना आहे, ती क्षणिक विज्ञानाची तरी असली पाहिजे, नाही तर शून्याची तरी असली पाहिजे, दोनपैकी एक काहीतरी असली पाहिजे. जर साधना तत्वज्ञानाशी सुसंगत असेल तर विपश्चनेची साधना ही शून्यवादाची किंवा क्षणिक विज्ञानाची साधना असलीच पाहिजे. म्हणून अद्वैत वेदांताचा अभ्यास करणाऱ्याने कोणत्याही समर्थ संप्रदायिकांनी, वारकरी संप्रदायिकांनी, दत्त संप्रदायिकांनी चुकून सुद्धा विपश्चनेला जाता कामा नये. पण आम्हाला काय सगळं सारखंच आहे हो, सगळं सारखंच आहे. हे असं सबगोलंकार करून ह्या पद्धतीने ते होत नाही. माझाच अनुभव सांगतो ना, एक गावचे आले होते, द्वैताचं पीठ आहे तिथे, द्वैताचं पीठच आहे तिथे. ते द्वैताचं पीठ असलेले संयोजक माझ्याकडे आमंत्रण द्यायला आले की तुम्ही आमच्या पीठावर येऊन आम्हा प्रवचन द्याल का. मी म्हटलं तुमचं द्वैताचं पीठ आहे, मी अद्वैताशिवाय दुसरं काही बोलणार नाही, असं कसं चालेल, तुम्ही काही बोलावं म्हणून आम्हाला सारखंच आहे. मग बोला कशाला, तिथे येऊन तुम्ही अद्वैत सांगितलं तरी आमची तक्रार नाही, द्वैत सांगितलं तरी आमची तक्रार नाही, भेदाभेद मांडला तरी तक्रार नाही, विशिष्ट अद्वैत मांडलं तरी तक्रार नाही, कारण तुम्ही काय सांगणार आहात ह्याचा आमच्याशी काही संबंध नाही. आमचा संबंध आहे टिक मार्क की वर्षाचा कार्यक्रम आमचा ठरल्यानुसार झालेला आहे. अशा पद्धतीचं जेव्हा श्रवण असतं तेव्हा श्रवणामध्ये तत्वज्ञान आणि साधना यांची कधीही संगती नसते. म्हणून नियम असा आहे, तत्वज्ञानाला अनुसरून साधना पद्धती असलीच पाहिजे. जर मी अद्वैत वेदांताचा फॉलोअर असेल किंवा अनुयायी असेल, समर्थाशिवाय अद्वैताशिवाय काही बोलतच नाही. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा अद्वैताशिवाय काही बोलत नाहीत, तुकाराम महाराज अद्वैताशिवाय बोलत नाहीत, रामकृष्ण परमहंस अद्वैताशिवाय बोलत नाहीत. हे सगळ्या जे आहेत संप्रदाय, हे सगळे संप्रदाय आमच्याशी अनुकूल आहेत, आम्हाला अनुकूल असलेले संप्रदाय. त्यामुळे ह्या संप्रदायात घडलेलं जे श्रवण आहे त्या श्रवणाबद्दल कोणतीही तक्रार करण्याचं कारण नाही. पण जे संप्रदाय ह्याच्याशी सुसंगत नाहीत, आपल्या विचार पद्धतीशी सुसंगत नाहीत, तिथे ऐकूही नये आणि त्यांच्या साधना पद्धती आता मुळीच आता हे सांगायचं सुद्धा मोठं कठीण झालंय, कारण तुम्ही मॉडर्नच्या काही विरुद्ध आहात असा त्याचा अर्थ होतो. नवीन नवीन काहीतरी साधना पद्धतींचा विकास होतो, तुम्हाला त्या का नको होतं? आता मॉडर्नचा प्रश्न नाही, आमच्या मोक्षाचा प्रश्न आहे. तुमचं मॉडर्न आहे का जुनं आहे ते राहू दे तुमच्या भाषी, आम्ही मुक्त होणार की नाही ते सांगा. आणि आम्ही जर मुक्त व्हायला हवं असेल तर त्याला काही इलाज नाही, साधना पद्धती आणि तत्वज्ञान ह्याच्यात सुसंगती असलीच पाहिजे. या दृष्टीने आम्ही विचार केला तर शून्य ही जी साधना पद्धती आहे ती शून्याची साधना पद्धती आमची असणं शक्य नाही, कारण मंद बुद्धिस्तव शिक्कच मारून टाकलेला आहे आपल्या. आणि आम्ही अशी जी शून्याची साधना करत असलो तर आमच्यावरती समर्थक म्हणतात त्याप्रमाणे एक सर्टिफिकेट कायमचं उपलब्ध आहे आम्हाला. म्हणून ही जी मतं आहेत निर्णाळी, आता सांख्य तत्वज्ञानाचं एक मत आहे सांख्य द्वैती आहेत, आणि सांख्य द्वैती असल्यामुळे अद्वैताशी त्यांची फारकत आहे, आणि जिथे अद्वैताशी फारकत असते ते तत्वज्ञान स्वीकारायचं नाही. पण शंकराचार्यांनी एक मात्र केलं की त्यातला जो अनुकूल भाग आहे तो अनुकूल भाग स्वीकारलेला आहे, सरसगट सगळं फेटाळून लावलेलं नाही. योगमतातला जो अनुकूल भाग आहे, उदाहरणार्थ यम नियम काहीच अडचण नाही, प्राणायाम आसन प्रत्याहार ध्यान धारणा याबद्दल काहीच तक्रार करायचं कारण नाही. फक्त सांख्य मतामध्ये जग सत्य मानलंय, आणि जग सत्य मानलं याचं कारण आहे की ह्या पृथ्वीवर जे जीव जन्माला येतात त्यांच्या भोगासाठी आणि त्यांच्या मोक्षाच्या व्यवस्थेसाठी ही पृथ्वीची योजना ईश्वराने केलेली आहे. ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीची योजना ईश्वराने का केली? त्या जीवाला इथे भोग मिळावेत त्याच्या प्रारब्धानुसार आणि त्याच्या मोक्षाची व्यवस्था व्हावी म्हणून ह्या पृथ्वीची ईश्वराने व्यवस्था केलेली आहे, पृथ्वीची निर्मिती केलेली आहे. आता ह्याच विचारावरून असं ठरतं की पृथ्वी सत्य आहे, आणि पृथ्वी सत्य आहे म्हणजे जग सत्य आहे, आणि इथे तर आमचं म्हणणं आहे रज्जू सर्पवत जग माता हे कसं जाऊन जमायचं, हे जमायचं नाही म्हणजे नाहीच, याच्यामध्ये कुठे सुद्धा काय नाही, कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला याच्यामध्ये. जीवनात वाटेल तेवढं तडजोडी करू आम्ही, पण परमार्थात तडजोड मात्र अजिबात करायची नाही, आणि परमार्थात तर तडजोड केली फक्त तड राहील जोड होणार नाही. तड शब्दाचा अर्थ काय? तडा जाईल पण जोड होण्याची शक्यता नाही, म्हणून परमार्थात अजिबात तडजोडी करायच्या नाहीत हे फार लक्षात ठेवायचं. हेही चालेल, ते समन्वय वगैरे जे असतात ना ते राजकारणी लोकांसाठी राखून ठेवलेलं क्षेत्र आहे की हे तुमचंही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे तुमचंही बरोबर आहे, कारण सर्वांच्याकडून त्यांना मतं पाहिजे असतात, आणि सगळ्यांच्याकडून मतं पाहिजे असतील तर तुमचं बरोबर म्हटल्याशिवाय काही गतीच नाहीये. म्हणून हेही सारखं तेही सारखं तेही सारखं सर्व धर्म समभाव इत्यादी इत्यादी काय आमची तक्रार नाही का? त्यांनी तिकडेचं चौकात काय बोलावं हा त्यांचा विषय आहे, पण प्रवचन कारणे असं बोलायला सुरुवात करतात त्याचा अर्थ असा होतो की ते एकाच खोळीतले ठरतात. इथे क्षमा नाही, अजिबात तिथे क्षमा नाही. शंकर भाष्य वाचताना आपलं लक्षात येतं की लढवय्यासारखे लढलेले शंकराचार्य लढवय्यासारखे लढले, आणि त्यावेळेला त्यांची दया क्षमा शांती वगैरे हा सगळा प्रकार जो आहे तो दया क्षमा शांती ह्या शंकर भाष्यात अजिबात नाही. दया नाही, क्षमा नाही, शांती अजिबात नाही. म्हणजे याचं कारण आहे की आमच्या मुळावरती जेव्हा कुठेतरी घात व्हायचा प्रसंग येतो, आघात व्हायचा प्रसंग येतो, त्यावेळेला तिथे दया क्षमा शांतीचा उपयोग निश्चितपणे नाही, कारण मुळावरती जर आघात झाला तर आमच्या कल्याणाची व्यवस्थाच बंद होऊन जाईल. म्हणून आमच्या कल्याणाची जी व्यवस्था आहे ती तशीच राहिली पाहिजे, शाबूत राहिली पाहिजे, यासाठी ह्या ठिकाणी दया क्षमा शांती नाही. इतकं सगळी प्रस्तावना करण्याचं एक कारण आहे की पुढे शंकर भाष्याचा अभ्यास करताना हे तुझं अनावर तोंड कसं चालतं इथपर्यंत शंकराचार्य गेलेले, अनावर तोंड हे तुझं कसं चाललंय इथपर्यंत शंकराचार्य गेले. आक्षेपही त्याच्यावर येतो, संतांच्या भाषा मुखामध्ये अशी भाषा शोभते का हो? संतांच्या मुखा शब्द भाषा कोणती असली पाहिजे? हा हा छान वत्सा तुझंही बरोबर आहे. असं तऱ्हेचं वत्स जे आहे ते वत्स आईला संपवल्याशिवाय राहणार नाही, असला वत्साचा उपयोग नाही. आपला विषय पुढे जाऊया. म्हणून ब्रह्मजिज्ञास्य आहे असंही ठरलं की ब्रह्मजिज्ञासा शक्य आहे. आतून सातत्याने मीच्या रूपानं ब्रह्माचा अखंड अनुभव येत असताना सुद्धा ते निर्विशेष जे मी आहे ते निर्विशेष मीचा आम्हाला अनुभव नसतो, सविशेष मीचा अनुभव असतो. म्हणून ब्रह्मजिज्ञासा एक भाग, आणि या ब्रह्मासंबंधी जे अनेक मतमतांतर आहे ती मतमतांतर विचारात घेऊन नेमका ब्रह्मासंबंधी निर्णय करणं हा दुसरा भाग, असं दोन्ही दृष्टीने ब्रह्मजिज्ञास्य आहे. तिसरा एक भाग विचारात घेण्यासारखा आहे की ब्रह्माचं जे ज्ञान आहे ज्याला आपण ब्रह्मज्ञान असा शब्द प्रयोग करूया, वास्तविक ब्रह्मज्ञान असा शब्द प्रयोग सुद्धा चुकीचा आहे. आत्मज्ञान हा शब्द प्रयोग सुद्धा चुकीचा आहे, कारण ब्रह्म हेच ज्ञानस्वरूप असल्यामुळे त्या ब्रह्माचं ज्ञान असा शब्दप्रयोग बरोबर नाही. पण आम्हाला ब्रह्माचं अज्ञान असतं म्हणून आम्हाला ब्रह्मज्ञान अशा भाषेत बोलावं लागतं. वास्तविक ब्रह्मज्ञान हा शब्दप्रयोग सुद्धा ठीक नाही. पण इथे तडजोड केलेली आहे. का तडजोड का करावी लागली? आम्हाला त्याचं अज्ञान आहे आणि आम्हाला अज्ञान असल्यामुळे अज्ञानाच्या व्यावृत्तीसाठी ज्ञान हा शब्द वापरावा लागला. नाही तर काय होईल? ज्ञान हा ब्रह्माचा गुण होईल. किती जपावं लागतं? फार जपावं लागतं. आणि म्हणून अद्वैत कुसरी विरळा झाले त्याचं एक कारण आहे. अत्यंत जपावं लागतं की ज्ञान हा ब्रह्माचा गुण होता कामा नये, शांती हा ब्रह्माचा गुण होता कामा नये. का मग ते सगुण झालं? सगुण झालं की सविशेष झालं. सविशेष झालं की तुमच्या आमच्यातच येऊन बसलं ते. सविशेष झालं की जीव आणि ब्रह्म यात काही फरकच राहिला नाही. आणि जीव आणि ब्रह्म यात फरक नसेल तर ब्रह्म हे सुखदुःखांचा भोक्ता ठरेल. आणि ब्रह्म सुखदुःखांचा भोक्ता ठरला तर ते द्वंद्वयुक्त ठरेल. ते द्वंद्वयुक्त ठरलं तर रडणारं आणि हसणारंही ते ठरेल. मग आम्ही रडतो हसतो, मग ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करण्याची गरज काय? या पद्धतीने या ठिकाणी क्षमा नाही अजिबात. हे असं आहे आणि असं आहे आणि असाच आहे असा अगदी पक्का निर्णय पाहिजे. आणि असा निर्णय असेल तर साधकाला चांगली चटकन प्रगती होते. पण असे निर्णय निःसंदिग्ध निर्णय आहेत. आपला विचार चाललाय की ब्रह्माच्या संदर्भात तिसरा एक विचार आहे की जे आहे ब्रह्मज्ञान ज्याला म्हणूया आपण तात्पुरता शब्द स्वीकारूया, ते कर्तृतंत्र आहे का वस्तुतंत्र आहे? कर्तृतंत्र वस्तुतंत्र दोन शब्द आहेत. आणि यातला हा एक निर्णय एकदाच करून घ्यावा लागतो की ब्रह्म वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. ब्रह्मज्ञान ज्याला म्हणतात हे वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. म्हणजे काय आहे? व्यवहाराच्या दृष्टीने समजून घ्या की सूर्याला पेटवण्यासाठी काडी लावावी लागत नाही. म्हणून सूर्याची जी उष्णता आहे, सूर्याचा जो अग्नी आहे, तो वस्तुतंत्र आहे. कुणीतरी पेटवण्याने लागणं हा दिव्याचा लक्षण आहे. म्हणून दिव्याचा जो प्रकाश आहे तो दिव्याचा प्रकाश कर्तृतंत्र आहे. मला दिवावा लावावा लागतो, पण सूर्य मात्र लावावा लागत नाही. सूर्याचा प्रकाश नित्य उपलब्ध आहे. म्हणून सूर्यप्रकाश हा वस्तुतंत्र आहे आणि दिव्याचा प्रकाश हा कर्तृतंत्र आहे. आता याच्यावरून आपल्याला कळलं की आत्मा हा वस्तुतंत्र आहे आणि म्हणून आत्मा तयार करावा लागत नाही. तिथे आहेच तो, उपलब्ध आहे. फक्त उपलब्ध आहे तो अनुपलब्ध झाला अविद्येमुळे, आवरण दोषामुळे. उपलब्ध, नित्य उपलब्ध असलेला आत्मा अनुपलब्ध झाला. म्हणून ते आवरण काढायचं आणि आवरण काढलं की नित्य उपलब्ध असलेला तोच पुन्हा उपलब्ध झाल्यासारखं वाटतं, प्रत्यक्ष उपलब्ध होत नाही. हे एकदा कळलं की कर्तृतंत्र आणि वस्तुतंत्र म्हणजे काय ते कळतं. आता इथेच कर्म आणि ज्ञान ह्याच्यामध्ये जो फरक पडतो तो इथे फरक पडतो. कर्म हे धर्माने बंदिस्त असतं, म्हणजे धर्मशास्त्र ज्याला म्हणतात ते धर्मशास्त्र आणि हे अध्यात्मशास्त्र, ह्या दोनमध्ये एक फरक आहे की धर्मशास्त्र जे आहे ते आमची कर्माकडे प्रवृत्ती निर्माण करतं आणि त्या कर्माची फळं मग आम्हाला आमच्या त्या कर्मानुसार प्रवृत्तीनुसार मिळतात. हे जे ब्रह्मविद्या आहे ही ब्रह्मविद्या आम्हाला ब्रह्माकडे प्रवृत्त करत नाही, असलेल्या ब्रह्माचा अनुभव आणून देण्याची व्यवस्था करते. आता उदाहरणार्थ धर्मशास्त्र सांगतं यज्ञ करा, आणि यज्ञ करा असं धर्मशास्त्र सांगतं. आणि मग यज्ञाची सामुग्री अशी असली पाहिजे, तशी असली पाहिजे, याज्ञिक असे असले पाहिजे, सामुग्री अशी पाहिजे, प्रत्यवायाने होतो इत्यादी इत्यादी. यज्ञ करण्याकडे प्रवृत्ती निर्माण करणं हे धर्माचं काम आहे, पण ब्रह्म करण्याकडे प्रवृत्ती निर्माण करणं हे अध्यात्मशास्त्राचं काम नाही. मग काय काम आहे अध्यात्मशास्त्राचं? हा जो फरक पडतो ना धर्म आणि अध्यात्म यात, हाच फरक पडतो. प्रवृत्ती निर्माण करणं हे धर्माचं काम. आणि पुढचा एक भाग आहे की त्या आज्ञेप्रमाणे करणं किंवा न करणं हे जीवाच्या स्वाधीन आहे. पण आत्मा तयार करणं किंवा न करणं हे जीवाच्या स्वाधीन नाही. तो असणं किंवा नसणं हे जीवाच्या स्वाधीन नाही. तो असतोच, म्हणून अथा तो धर्म जिज्ञासानंतर अथा तो ब्रह्म जिज्ञासाने या दोन्ही जिज्ञासेत फार अंतर आहे. एकाचं फळ आहे स्वर्ग आणि एकाचं फळ आहे मोक्ष. या दोन्ही फळामध्ये फार अंतर आहे आणि म्हणून सातत्याने जी जिज्ञासा केलीच पाहिजे असं सांगितलंय ती ब्रह्म जिज्ञासा आहे. आणि जे पूर्वमीमांसा शास्त्र जे आहे त्या पूर्वमीमांसामध्ये जे धर्म जिज्ञासा आहे त्याचं फळ स्वर्ग असल्यामुळे आणि स्वर्ग आणि नरक दोन्ही वेदांत शास्त्राच्या दृष्टीने सारखेच आहेत. ऐकायला फार विचित्र वाटत. तुम्ही स्वर्गात गेला तरी तेच आणि नरकात गेला तरी सुद्धा तेच. याचं कारण आहे की पुण्य संपल्यानंतर स्वर्गातून जसं खाली यावं लागतं तसं पाप संपल्यानंतर सुद्धा नरकातून वर यावं लागतं कोणी आपण काय हरकत नाही. आता याचा अर्थ असा आहे की ह्या दोन जागा अशा आहेत की तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे स्थिर राहता येत नाही. तुमचं दोन्ही पद्धतीचं भांडवल संपलं असं असेल किंवा तसं असेल की तुम्हाला तिथून ढळावंच लागतं. आणि दोन्ही तिकडून ढळावं लागतं ह्या दृष्टीने स्वर्ग आणि नरक कसे आहेत समान आहेत. किती वेदांत चांगला आहे नाही. स्वर्गही सारखाच आणि नरकही सांगतात. म्हणून दोन्हीच्यासाठी खटपटच करू नका. दोन्हीसाठी खटपट करू नका कारण दोन्ही मिथ्या आहेत. दोन्ही आढळणार नाही ढळणारे आहेत. हे वेदांत शास्त्र कसं आहे एक ग्रेट लेव्हलर म्हणतात तसं आहे. लेव्हलर शब्दाचा अर्थ बुलडोझर सारखा आहे. कशावरही फिरवा सपाट झाल्याशिवाय हे वेदांत शास्त्राचं स्वरूप आहे. तुम्ही मंगळ घ्या गुरु घ्या शुक्र घ्या. काही जण आहेत मंगळावर जातात गुरुवर जातात तिथले रंग आधीच सांगतात. आमच्या दृष्टीने गुरु मंगळ मिथ्या असल्यामुळे तिथे गेलं काय आणि न गेलं काय तिथे तांबडा रंग असला काय हिरवा रंग असला काय सगळे रंग मिथ्या. रंग असलेले सगळे ग्रह मिथ्या. आमचा रंगनाथ तेवढा एक फक्त सत्य आहे. अशा पद्धतीने आम्ही बसवून घेतलेल्या घड्या असतात आणि अशा बसवून घेऱ्या कुणी आम्हाला भुलवू शकत नाही की आम्ही तिकडे गेलो ना आम्ही तसं पाहिलं ना आम्ही इकडे गेलो ना आम्ही तसं पाहिलं मग अशी अशी साधना केली म्हणजे तिथे पोचता येतं तुम्ही पण जात असलं तर बघा. अशा पद्धतीने आम्हाला कुठेही जायचं नाही कारण आमची पृथ्वी जितकी मिथ्या आहे तेवढाच मंगळ मिथ्या आहे. मंगळ जेवढा मिथ्या आहे तेवढाच गुरु मिथ्या आहे. जाणारे जावत बघणारे बसणारे बसोत वस्ती करणारे करोत आमची तक्रार नाही. कोणाची आमची म्हणजे वेदांत शास्त्राची काही तक्रार नाही. सगळंच मिथ्या म्हटल्यानंतर सगळ्यामध्ये सगळ्याचा समावेश आहे का काही वगळून आहे असं बुलडोझर सारखा आहे. आणि असा हा जो बुलडोझर आहे तो एकदा सगळ्यावर फिरवला की ब्रह्म सत्य आणि जगत मिथ्या. आणि जगत शब्दाचा अर्थ जे जे जाणीवेच्या प्रांतातलं आहे ते सगळं मिथ्या. जे मला कळतं जे मला जाणवतं जे मला दिसतं ज्याच्या संबंधी मी विचार करू शकतो ते सगळंच्या सगळं सतासत विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या असं एकदा ठरलं की साधक अतिशय निवांत राहतो. बैसून निवांत शुद्ध करी चित्त तया सुखांत फार नाही. हे जे निवांतपणा जो आहे हा निवांतपणा पाहिजे असेल तर वेदांतासारखं दुसरं साधनच नाही आहे. सर्व ग्रेट लेव्हलर म्हणतात सर्व भूईसपाट करून एकाच पातळीवर आणून सोडण्याचं काम वेदांत शास्त्र बरोबर करत. आपला विचार अशा दृष्टीने झालाय की ब्रह्म हे कर्तृतंत्र नाही वस्तुतंत्र आहे. आणि वस्तुतंत्र असल्यामुळे त्याची निर्मिती नाही. ते शोधायचं नाही. हरवलंय म्हणून सापडवायचं नाही. मिळत नाही म्हणून आपल्याला ठोक आहे. सगळे शब्द सगळ्यांना ठोक आहे. प्राप्य नाही संस्कार्य नाही उत्पाद्य नाही तीन शब्द आहेत. ब्रह्म प्राप्य नाही संस्कार्य नाही उत्पाद्य नाही. तीन पद्धतीने आपण जगातल्या वस्तू मिळवत असतो आमच्याकडे नसलेल्या. एखादी वस्तू माझ्या घरात नसेल पण बाजारात मिळत असेल तर मी घेऊन येतो याला म्हणतात प्राप्य. ब्रह्म इथे नाही पण बाजारात मिळतं. आता बाजारातून ब्रह्म आणायचं असं जमेल का असं जमेल का. इथे नाही असं नाही नित्य प्राप्त आहे त्यामुळे ते दुसरीकडून आणायचं. संस्कार्य नाही उत्पाद्य नाही. एखाद्या मशिनरीचा पार्ट असतो की मी एक विशिष्ट डिझाईन केलेलं असतं इंजिन एखादं मशीन आणि त्याचा पार्ट मला पाहिजे तसा पाहिजे असतो पण तो दुकानात मिळत नाही. मग तो एखाद्या वर्कशॉपमध्ये जायचा आणि त्या वर्कशॉपमध्ये आपल्या डिझाईनप्रमाणे पार्ट उत्पादन करून मिळतो याला म्हणतात उत्पाद्य. अशा पद्धतीने ब्रह्म उत्पाद्य आहे का. ब्रह्म उत्पाद्य नाही. घरातला एखादा घड्याळ आहे मग काही वस्तू बिघडलेली आहे आणि बिघडलेली असल्यामुळे ते दुरुस्त करून घेतली की पुन्हा पहिल्यासारखं काम करायला लागते. तसं ब्रह्म बिघडलेलं आहे, दुरुस्त करून घेऊया पुन्हा पहिल्यासारखं काम करेल असं आहे का? असंही नाही. म्हणून ब्रह्म प्राप्त नाही, उत्पाद्य नाही, संस्कार्य नाही, वस्तुतंत्र आहे. म्हणून मी जेव्हा ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करतो, ब्रह्मविद्येचा अभ्यास करतो आणि मी ब्रह्म असा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतो, तो काहीही नवीन व्हायचं नसतं, काहीही बाहेरून आत यायचं नाही, काही नवीन व्हायचं नाही, काही मिळवायचं नाही. त्यामुळे कशाचीही वाट बघायची नाही. जिथे वाट बघायची नसते तिथे कसलीही हुरहुर नसते. हुरहुर शब्द आपल्याला चांगला परिचित आहे. कुठे बाहेर गेलेला असताना आपण त्याची वाट बघत असलो आणि वेळेवर आला नाही की काय लागतं? हुरहुर लागतं. आता येईल, मग येईल, अजून काय नाही, काय नाही, इकडे फेऱ्या घाल, तिकडे फेऱ्या घाल, घड्याळ 5-50 वेळा पहा, इकडे फोन कर, तिकडे फोन कर. आता हे काय झालं? हे सगळं हुरहुरीचं लक्षण झालं. आत्मा जो आहे तो नित्य प्राप्त असल्यामुळे तो येणार नाही, काही नवीन घडायचं नाही. त्यामुळे आज काहीतरी होईल, उद्या काहीतरी होईल, परवा काहीतरी अनुभव येईल, अशा पद्धतीने जो वाट पाहतो त्याला अनुभव यायची शक्यता नाही. कारण अभ्यास करणारं जे मन आहे ते दोन ठिकाणी वाटलं जातं. अभ्यास करणारं मन दोन ठिकाणी वाटलं जातं. एक मन अभ्यास करतं, दुसरं मन वाट बघत राहतं. आणि दुसरं मन जेव्हा वाट बघत राहतं, असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, हे येईल, ते येईल, आज हे कळेल, तो उद्या अनुभव येईल, परवा हे दिसेल, परवा ते ऐकू येईल, असं कुठेतरी काहीतरी ऐकलेलं असतं आणि वाचलेलं असतं, असं काहीतरी दिसतं, असं काहीतरी ऐकू येतं, असं काहीतरी घडतं. आणि अशी वाट बघत राहिलं की ते जे मन असतं ते द्विधा होतं. आणि जे द्विधा असतं ते अनेक आग्रहावर हिंडतं. म्हणजे अनेक आग्रहावर हिंडतं ते एकाग्र होऊ शकत नाही. हे सगळे साधनेची ही वर्म आहे. तर ही साधनेची वर्मन लक्षात न घेता आपण जी साधना करतो त्याला साधनाभास असं म्हणतात. त्याचं नावच आहे साधनाभास. आम्ही जी साधना करतो त्याला साधनेचा आभासच म्हणतात. खऱ्या अर्थाने ती साधना नाहीच आहे. म्हणजे सगळंच्या सगळं समजवून घेऊन, लक्षात घेऊन साधना पद्धती जी एकदा पक्की घडी बसून गेली की मग ही साधना होते. त्या साधनेची उंची आणि दर्जा काही वेगळाच असतो. त्यातलं काहीच न करता जेठा मारून बसले आणि मी आता साधना सुरू अशा पद्धतीने केलं तर काहीही घडण्याची शक्यता नाही. हे जितक्या लवकर लक्षात येईल तितकं लवकर खरी साधना सुरू होईल. आणि जितक्या लवकर खरी साधना सुरू होईल तितक्या लवकर अनुभव, मी ब्रह्म आहे असा अनुभव तितक्या लवकर येईल. म्हणून थोडे आहे, थोडे आहे चित्त साह्य झाली. हा तुकोबाराय म्हणतो फार थोडे हो, तुम्ही काय एवढा भाऊ करून बसला या ब्रह्मज्ञानाचा. पण आता आम्ही भाऊ करून बसलो, ब्रह्मज्ञानाचा भाऊ नाही करून घेतला. आमच्या अज्ञानाचा पर्वतचा पर्वत उभा आहे. आमच्या अज्ञानाचे जे डोंगर आहेत ते डोंगर आम्हाला साधना करू देत नाहीत. पलीकडे ते काहीतरी राहतं, ब्रह्म पलीकडे राहतं. मध्ये अज्ञानाचा डोंगर उभा आहे. त्या डोंगर उभा असल्यामुळे साधना पद्धतीच्या अज्ञानाचा डोंगर आहे. आणि साधना पद्धतीच्या अज्ञानाचा डोंगर एक असण्याचं एक कारण आहे की ज्याला शास्त्र म्हणतात त्या शास्त्राचा संस्कार जसा व्हायला पाहिजे तसा होत नाही. आणि शास्त्राचा संस्कार होत नाही याचं कारण आहे शास्त्र संस्कार करून घ्यावा लागतो असा आग्रह आमचा नाही. आणि इथे सगळा जो घोटाळा आहे तो ह्याच जागेवर आहे. शास्त्र संस्कार अत्यंत आवश्यक आहे. शास्त्र संस्कार शब्दाचा खंडन मंडन नाही, हे पुन्हा आहे. खंडन मंडन नाही, वाद घालायचं नाही, काही करायचं नाही. बेसिक जे आहे हे काही मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी थोड्या आहेत फार, त्या एकदा समजावून घेतल्या की ते शास्त्र संपलेलं आहे आमच्यासाठी. म्हणून ब्रह्म वस्तुतंत्र आहे, कर्तृतंत्र नाही. हे एकदा लक्षात आलं की वाट बघायची नाही, काही घडायचं नाही, काही यायचं नाही, काही जायचं नाही. आत्ता हे अज्ञान माझ्यातून गेलं अशा पद्धतीने जायचं नाही आणि ज्ञान बाहेरून आत आलं असंही नाही. अज्ञानाची जागा ज्ञानाने घेतली असंही नाही. कारण अज्ञानाची जागा म्हणाला अज्ञानाला काही जागाच नाही. अज्ञान कल्पित आहे आणि कल्पिताची जागा घेणारं सत्य असू शकत नाही. कल्पिताची जागा सत्याने कधी घेणं शक्य आहे का? हे सगळ्या गोष्टी बसून गेल्या असतील ना. किती निवांतपणा असतो आतमध्ये, अत्यंत निवांत असतो आपण. जर हे सगळं एकदाच बसून गेलं असलं तर, पण ते एकदाच मध्ये मोठं फार मोठी अडचण तिथेच येते. एकदा बसतच नाही. आणि बसत नाहीचं कारण आहे पुन्हा पुन्हा याचा विचार होत नाही. दुसरं सूत्र आहे जन्माद्यस्य जन्मादि यस्य यतः जन्माद्यस्य यतः ज्याच्यामुळे जन्मादि होतात ते. आता ब्रह्माचं लक्षण आहे, ब्रह्म लक्षण आहे का ब्रह्माला? ब्रह्माला लक्षण आहे का? आता ब्रह्माला जर लक्षण झालं, ब्रह्माला लक्षण आहे असं जर ठरलं तर ब्रह्म कसं ठरेल? सविशेष ठरेल. आणि ब्रह्म निर्विशेष आहे. म्हणून दोन प्रकारच्या पद्धती आहेत. एक तटस्थ लक्षण नावाचं एक लक्षण आहे, स्वरूप लक्षण नावाचं एक लक्षण आहे. आता थोडा अभ्यास आहे आणि एकदा कळलं की जन्माद्यस्य यतः हे तटस्थ लक्षण आहे, स्वरूप लक्षण नाही. म्हणजे काय, म्हणजे काय हा प्रश्न विचारला गेला पाहिजे आणि त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. तटस्थ लक्षण शब्दाचा अर्थच आहे की मुख्य जे ज्याचा अभ्यास करायचा आहे किंवा ज्याचं ज्ञान व्हायचं आहे त्याचं प्रत्यक्ष स्वरूप न सांगता त्याचा बोध होईल अशा पद्धतीने जे काही सांगितलं जातं, तिकडे नुसतं बोर्ड दाखवलं जातं असं जे लक्षण, त्याला म्हणायचं तटस्थ लक्षण. आणि प्रत्यक्ष त्याचं वर्णन जे केलं जातं त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. आता उदाहरण सांगितलं म्हणजे कळेल की आत्मा सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे. आत्मा आनंदरूप आहे हे स्वरूप लक्षण आहे आणि ज्यापासून हे सगळं जग निर्माण होतं हे ब्रह्माचं तटस्थ लक्षण आहे. आता तटस्थ लक्षण शब्दाचा अर्थ असा आहे की ज्यापासून हे जग निर्माण होतं यामध्ये जग हे विचार्य आहे, म्हणजे जगाचा विचार आहे आणि जगाचं उत्पत्ती सांगण्याच्या निमित्ताने ब्रह्माचा निर्देश केला आहे. जगाची उत्पत्ती सांगण्याच्या निमित्ताने ब्रह्माचा निर्देश केला आहे म्हणून ज्याच्यापासून जग निर्माण होतं म्हणजे उत्पत्ती आदी होतात हे ब्रह्माचं कोणतं लक्षण झालं? तटस्थ लक्षण झालं. आणि ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे हे ब्रह्माचं स्वरूप लक्षण झालं. आता अशी एकदा समजून घेत गेली की आपलं आपल्याला कळतं हे तटस्थ लक्षण आहे, हे स्वरूप लक्षण आहे. स्वरूप लक्षण सुद्धा खऱ्या अर्थाने स्वरूप लक्षण असतं का व्यावृत्तीसाठी सांगावं लागतं? व्यावृत्तीसाठी सांगावं लागतं. हे इतकं का खटपट करायची? असंगोयम पुरुषः एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय वेदरहित सद्घन चिद्घन आनंद घन. एवढी जी सगळी मालगाडी आहे ती सगळी जपायची असेल तर फार बेताने बोलावं लागतं. कारण जरा असं बिघडलं की द्वैत आलंच. थोडी आमची वैचारिक बैठक बिघडली की लगेच द्वैत, त्याला द्वैतापत्ती असं म्हणतात. शून्यापत्ती आणि द्वैतापत्ती या दोन मोठ्या आपत्ती आहेत. अभ्यासाला लागल्यानंतर दोन आपत्ती असतात, एक शून्यापत्ती किंवा एक द्वैतापत्ती. एक शून्यात तरी जमीन स्थिर होऊन जातो किंवा निदान द्वैताचा जो पसाऱ्यामध्ये आहे तो त्या सगळ्या पसाऱ्यामध्ये आमचं मन हिंडायला फिरायला लागतं. याला म्हणतात द्वैताची आपत्ती आणि दुसरी आहे ती शून्याची आपत्ती. आणि आपत्ती शब्दाचा अर्थ आहे ध्यानातलं संकट. अशा पद्धतीने आम्ही विचार करत गेलो हे एकही आपत्ती असता कामा नये आणि ही आपत्ती न येऊ द्यायची जबाबदारी कोणावर आहे? जो साधक आहे, विचार करणारा जो साधक आहे त्याच्यावरती आपत्ती न येऊ द्यायची जबाबदारी आहे. आणि आपत्ती यायला नको असेल तर एकदाच शास्त्रशुद्ध विचार करून ठेवलेला असलाच पाहिजे. चची तर मोठी अडचण आहे. सगळे च आमचे प्रपंचात संपून जातात वापरून वापरून वापरून. हे असं झालंच पाहिजे, ते तसं झालंच पाहिजे, ते केले अशा सोडणारच नाही. किती च झाले? सगळेच. माझा मुलगा 12वीत 97% मार्क मिळवणारच, मिळवणारा तो आणि च ह्याचा. अशी सगळे असे इतके च आहेत. सगळा च चा कोटा प्रपंचात संपून जातो आणि परमार्थासाठी एक सुद्धा च शिल्लक राहत नाही. मग जमलं तर बघू एका जन्मात कधी झालंय का? प्रमाण लगेच तयार असतात. प्रमाणात आहे बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्धते असं प्रत्यक्ष भगवंत म्हणतात. मग त्यांची जे काही म्हणणं आहे ते खरं ठरवायची जबाबदारी कोणावर आहे? माझ्यावरती आहे. अशा तऱ्हेच्या सगळ्या जबाबदाऱ्या आम्ही घेऊन बसतो आणि मग ढिलेपणा ज्याला म्हणतात तो ढिलेपणा येऊन जातो. आणि असा ढिलेपणा हा परमार्थामध्ये मोठा शाप आहे. सावध साक्षेपी आणि दक्षतया तात्काळची मोक्ष, ते सगळं आमच्यासमोर आहे सामग्री. पण सामग्री समोर असणं आणि ती न वापरणं ही कुलक्षणं असणाऱ्यांची संख्या समाजात जास्त आहे. जे आम्ही साधक म्हणवतो त्यांच्यामध्ये ही संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. आपला विचार अशा दिवसांनी चालला आहे. तटस्थ लक्षण आहे, एक स्वरूप लक्षण आहे. आता स्वरूप लक्षणसुद्धा का म्हणायचं नाही ब्रह्म आनंदरूप आहे असं का म्हणायचं नाही? पुन्हा मगाचाच प्रश्न येतो, ब्रह्म आनंदरूप आहे का आनंदी आहे? आता तिथे सगळा हा पुन्हा प्रश्न आला. त्या शब्दयोजना थोडी आहे. एक लक्षात ठेवायचं, मला कधीही आनंदी व्हायचं नाही, मला व्हायचंय आनंदरूप. पहिली प्रतिज्ञा असणारे लोक या जगात पुष्कळ आहेत, मला आनंदी व्हायचं नाही, होत असेल तर मी होऊ देणार नाही, अनंत तऱ्हेचे दुःख मी सोडून आणणार आणि ते दुःख उगाळत बसणार आणि ते दुःख ऐकून बघून 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 असलेलं आनंद नष्ट केल्याशिवाय सोडणार. आता अशा प्रवृत्तीची माणसं आनंदरूप होण्याची शक्यता आहे का? अशा प्रवृत्तीची माणसं आनंदरूप असण्याची शक्यता नाही. जर देव विठ्ठल जर आनंदरूप असेल तर विठ्ठलाच्या दर्शनाला जाणारा कसा असला पाहिजे? रडत रडत राहू असला पाहिजे का दुर्मुखलेला असला पाहिजे? फार सोपी गोष्ट आहे. रडत रडत जे तिथे जातात त्यांच्यासाठी ते काही नाहीच आहे. हसतमुख असला पाहिजे, दुर्मुखलेला नसला पाहिजे. आणि हे सगळं जे दुःख आहे ते सगळे दुःख घरामध्ये सोडून त्या ठिकाणी जर गेलं तर आनंद रूपाचा अनुभव घेण्याची शक्यता जास्त आहे. हे विचार का सांगावे लागतात? सगळे चेहरे तिथे बघतात, बघायला मिळतात. एक दुर्मुखलेले असतात, कुठे कष्टे असतात, कुठे सगळे असतात, कारण त्याला सगळं सांगायचं असतं. कोणाला? तो जो उभा आहे त्याला सगळं सांगायचं असतं. तो बिचारा असा अर्धवून मिली तो दृष्टी ठेवून बसलेला असतो, तुमच्याकडे बघत सुद्धा नाही धड, कारण आमच्याकडे बघावा असं आमच्यात काही नाहीच आहे. असे सगळे विचार आहेत. हे विचार एकदा समजावून घ्यायचे. आनंदमय जीवन निदान आहे ते आनंद ज्याला आनंदाने भोगता येतात तो आनंदमय किंवा आनंदरूप होण्याची शक्यता आहे. म्हणून मला आनंदी व्हायचं नाहीये, मला आनंदरूप व्हायचं आहे. हे सांगायचं का की आनंद हे ब्रह्माचं लक्षण नाही? मग आम्हाला का सांगावं लागतं हे? आम्हाला का सांगावं? दुःखाच्या व्यावृत्तीसाठी ब्रह्म आनंदरूप आहे असं सांगावं लागतं. कारण पुन्हा ब्रह्म आनंदी आहे असं म्हटलं की ब्रह्माचं ते गुण झाला, म्हणून ब्रह्म सगुण झालं आणि ब्रह्म तर निर्गुण आहे. मग ब्रह्म आनंदी आहे किंवा आनंदरूप आहे असं म्हणायचं नाही. का म्हणावं लागतं? आम्हाला जो दुःखाचा अनुभव आहे ते दुःख तिथे औषधाला सुद्धा नाही हे आम्हाला कळावं म्हणून ते आनंदरूप आहे असं म्हणायचं. आनंदी सुद्धा म्हणायचं नाही, कारण नियम आहे जो आनंदी होतो तो दुःखी झालाच पाहिजे. मजेदार आहे. ज्याचा सन्मान होतो त्याचा अपमान झालाच पाहिजे. ज्याला सुख होतं त्याला दुःख झालंच पाहिजे. ज्याला यश येतं त्याला अपयश आलंच पाहिजे, कारण हे द्वंद्व आहे. यशाची भावना ज्याच्यापाशी आहे त्याच्यापाशी अपयशाची भावना येईल. जर यशाची भावना नसेल तर अपयशाची भावनाच येणार नाही. म्हणून द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्वमस्यादी लक्षम एकम नित्यम विमलम अचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तम. सगळी जी गडबड आहे ती सगळी तम तिकडे. आणि तम नमामी म्हटल्यानंतर अखंड तो तसा आणि मी असा, कधीही न संपणारी वाटणी आम्ही कायमची पत्करून बसलेलो आहोत. आणि अशी कायमची वाटणी पत्करून त्या गुरूंचं नमन करण्यात काही अर्थ नाही. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत व्यावृत्तीसाठी आम्हाला जो दुःखाचा अनुभव आहे तो दुःखाचा लवलेश तिथे नाही हे आम्हाला कळावं म्हणून ते आनंदरूप आहे असं सांगावं लागतं. वास्तविक ब्रह्म आनंदरूप सुद्धा नाही. मग कसं आहे ते? जसं असायचं तसं आहे. ते जसं असायचं जसं ते असतं तसं ते आहे. मग कसं आहे हे अनुभवायचं असेल तर एकच उपाय आहे, तद्रूप व्हा. आणि तद्रूप झाल्यानंतर ते जसं आहे तसं तुम्ही व्हाल. म्हणजे कसं व्हाल, कसं व्हाल याच्या संबंधी उत्तर नाही. आणि कसं व्हाल यासंबंधी उत्तर नसणं हे भूषण आहे, दूषण ही एकच जागा अशी आहे की कसं व्हाल यासंबंधी उत्तर देता येत नाही, हे भूषण आहे दूषण नाही. येतं जाणं पण त्याची नेणे, आथिले पण त्याची उणे, मी झालो ऐसे म्हणे तो काहीच नाही. काय ज्ञानेश्वर महाराजांना आम्ही इतकं झाल्यानंतर आम्ही झालो असं म्हटलं तर स्वस्त सहन होतं. किती वाईटावर असतील हे संत आमच्या. इतकं सगळं व्हायचं आणि आम्ही झालो असं म्हणायचं नाही, 12 वर्ष 24 वर्ष तपश्चर्या करायची, कर्म उपासना ज्ञान ते गुरूंची कटकट ते सगळं सोसायचं, ब्रह्मज्ञान मिळवायचं. आणि मला ब्रह्मज्ञान मिळालं असं म्हणायचं नाही, तोंड दाबून त्यांचं. इतके संत वाईट असतात म्हणून त्यांच्या नादी लागू नये असं एक ज्या नवीन गोष्टी आणल्या तरी आम्हाला असं वाटतं केव्हा एकदा सगळ्यांना त्या सांगेन. मी फियाट आणली नवीन, मुरगुडातून 5 चक्रा मारल्या उगीचच पेट्रोलचा खर्च करून स्वतःचा. काय डॉक्टर साहेब केव्हा गाडी आणली, काय डॉक्टर साहेब केव्हा गाडी आणली असं 25 लोकांनी विचारावं. तसंच केव्हा डॉक्टर साहेब मुक्त झालात, तुम्ही मुक्त केव्हा झालात, तुम्ही केव्हा मुक्त झालात, अशा पद्धतीने मोक्षाचं जेव्हा असं मिरवणं होतं ते संतांना खपत नाही. मोक्ष मिरवायची वस्तू नाही, हे परमार्थशास्त्राची वर्म आहे. ती परमार्थशास्त्रातली वर्म जोपर्यंत हाती येत नाहीत तोपर्यंत मी मुक्त आहे असं म्हणून घ्यायची हौस राहणार आहे. आणि हा हौसेचा विषय नाही, हा समर्पणाचा विषय आहे. हे झोपण करत नाही, आपला विचार चाललाय तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण. हे जे जन्माद्यशयत जन्मादी आदी ज्याच्यापासून होतात ते ब्रह्म आहे, हे ब्रह्माचं लक्षण आहे. आता लक्षण असा शब्द आपण स्वीकारूया, कारण आता लक्षण शब्द स्वीकारायला हरकत नाही, हे कळलं त्याचं हे काय आहे ते लक्षण म्हणजे कसं म्हणलं का म्हटलं हे कळलं. आता लक्षण शब्द स्वीकारायला हरकत नाही. एक उपनिषद आहे ते आता म्हणतात तज्जलान इति शांत उपासित, तज्जलान इति शांत उपासित बृहदारण्यक उपनिषदातलं वाक्य. हे जे सगळं जग आहे ते त्यातून निर्माण झालंय, त्यावरच ते राहतं आणि त्यातच ते विलीन होतं. अशा पद्धतीने त्या शांत ब्रह्माची उपासना करावी असं त्या बृहदारण्यक उपनिषदाचा अर्थ आहे. ह्याचा अर्थ